नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बुर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. चलयांक बरे शिक्षण दिवप हो बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत घडोवन हाडपाचो सगळ्यात प्रभावी मार्ग आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. तांणी आयज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयतना सांगले,
बालिकाओं की शिक्षा को सर्वाधिक महत्व दिया जाना चाहिए. बेटियों की शिक्षा में निवेश करके हम अपने परिवार, समाज और राष्ट्र के निर्माण में अमूल्य निवेश करते. आधुनिक भारत में स्त्री शिक्षा की आधारशिला रखने वाली सावित्रीबाई फुले जी की स्मृति में मैं उनको सादर नमन करती हूँ.
गोयातल्या कुजिरा बांबोळेच्या डॉ केब हेडगेवार इस्कोलाचे मुख्याध्यापक विलास सतरकर हांकां राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार फावो जाला. मजगती देशातल्या सैमीक संकश्टा वेळार बचाव आणि मजत कार्यात वाटो घेवपी लोकांच्या धाडसाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी तोखणाय केल्या. अवनू पावसात ढगफुटी आणि हुंवार आयिल्ल्यान उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, आसाम आणि देशातल्या हेर जायत्या वाठारांनी व्हड प्रमाणात लुकसाण जाला असे तांणी सोशल मीडिया पोस्टावरवीं सांगले. देश पिडीत लोकांच्या दुःखात सहभागी आसा आणि ह्या संकश्टात तांच्या वांगडा उभो आसा असे तांणी मुखार सांगले. केंद्र सरकारान जायत्या वस्तूंचेर माल आणि सेवा कर दर उणो केल्ल्यान समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी तोखणाय केल्या. हे विषयी शेतकार नवनाथ देसाई हांणी म्हणा.
नवनाथ देसाई, केंद्र सरकार ने अभी ट्रैक्टर, खाद, खेती के औजार और सिंचाई के सामान पर टैक्स कम कर दिया है. मैं किसान होने के नाते इसमें मेरा और मेरे किसान भाइयों का खर्चा काफी कम होगा और हमारी आमदनी और बचत बढ़ेगी, इसलिए मैं बड़े दिल से सरकार का धन्यवाद देता हूँ.
तसेच दीप्ति शर्मा हिने सांगले.
My name is Dipti and I am a homemaker. I wholeheartedly support this decision of central government regarding reducing GST on certain consumer items. For example, now with the reduced prices of shampoo and detergent and toiletries, etc., I can balance my monthly budget, you know, in a better way.
शिक्षणिक मळार सुधारणा विषयी लक्ष्मी नारायणन हाणी म्हळा.
जीएसटी के जो रेट कम किए हैं सरकार ने, हिसाब से मैं ये शिक्षा के क्षेत्र में बहुत अच्छा सराहनीय कदम है. इसमें कम से कम बच्चों की जो पढ़ाई पे इतना खर्चा होता है कि हिसाब से अब देखा जाए तो साथ में जैसे स्टेशनरी है तो उनको वो थोड़ा सस्ता पड़ेगा और उस हिसाब से कदम बहुत ही सराहनीय है.
मजगती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी जीएसटीतल्यो सुधारणा इतिहासिक आणि व्यापक आसात असे म्हणला. ह्या महिन्याच्या 22 तारखेसावन चालीक लावपाच्या सुधारणांक लागून शेतकार, तरणाटे, बायला आणि लहान व्यवसायकांसहित सगळ्यांक लाव जातलो असे तांणी सांगले. इतले मजगती जीएसटीचे नवे पद्धतीक लागून भांडवली खर्चाचेर कसलोच परिणाम जावचो ना असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगला. आयज शिक्षण तज्ञ आणि आदले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांच्या जन्मदिसाच्या उगडासा खातीर शिक्षक दीस मनयतात. हे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या शिक्षकांक परबी भेटयल्यात. शिक्षकांचे कष्ट आणि समर्पण उत्कृष्टतायेक चालना दिता आणि राष्ट्रीय उदरगतीत योगदान दिता असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हळा. केंद्रीय उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी आयज तामिळनाडूतल्या चिदंबरनार बंदरार हरित हायड्रोजन पायलट प्लांट आणि हेर जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले. बंदरा उदरगतीच्या उपक्रमातल्यान जहाज बांधपाच्या उद्देगात नेटान वाढ जायत आसा असे तांणी सांगले. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या येवजणांचो तामिळनाडूच्या लोकांक लाव जाला. तसेच केंद्र आणि राज्य सरकार लोकांच्या कल्याणा खातीर एकटाय वावुरतले हाचेर तांणी भर दिलो. युक्रेनात चालू आशिल्लो संघर्ष सोडोवपाच्या दिकेन हालीच्या काळात जाल्ल्या सकारात्मक घडणुकांक भारतान येवकार दिला. हे विशी संयुक्त राष्ट्रातले भारताचे कायम प्रतिनिधी पी हरीश हांणी म्हळा.
Welcomes recent positive developments in this direction. We endorse the summit meeting in Alaska between US President Donald Trump and Russian President Vladimir Putin. We appreciate the progress made at the Alaska summit. We also note the subsequent diplomatic efforts by the US President in engaging with Ukrainian President and European leaders in Washington DC. Prime Minister Narendra Modi remains in touch with President Putin, President Zelensky and European leadership on the evolving situation.
भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात उटंगाराच्या पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. तसेच राजस्थान, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशात चढ पावस पडपाचो अदमास उक्तायला. राजगिरात चालू आशिल्ल्या दादल्यांच्या आशिया कप हॉकी सर्तीतल्या सुपर 4 खेळात फाल्यां सांजे 7:30 वरांचेर भारतीय पंगड चीन पंगडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.